चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पाकिस्तान सिंध आणि बलुचिस्तान मध्ये साखर नेण्यावर बंदी। पाकिस्तान मध्ये पंजाब सरकारने फेडरल सरकारच्या आदेशावर बलुचिस्तान आणि सिंध मध्ये साखरेच्या आंतरप्रांतीय ट्रान्सपोर्टवर बंदी घातली आहे। हा प्रतिबंध घालताना पंजाब आणि केंद्र सरकारकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे। बलुचिस्तानमध्ये एकही साखर कारखाना नाही। हा प्रांत मुख्यपणे पंजाब आणि सिंध येथून येणाऱ्या साखर पुरवठ्यावर निर्भर आहे। खाद्य सचिव असद गिलानी यांनी दावा केला की सिंध आणि बलुचिस्तानला साखर घेऊन जाण्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिबंध घातलेला नाही, केवळ 15 ते 20 ट्रकच असतील। उपलब्ध आकड्यांनुसार राजनपूर आणि रहीम यार खान च्या स्थानिक प्रशासनाने फेडरल सरकारकडून आदेश जारी केल्यानंतर 15 ते 24 ऑगस्टला 42 ट्रकना थांबवले गेले। राजपूरच्या जिल्हा प्रशासनाने एकूण 14 ट्रक्सना 587 टन साखरेबरोबर पकडले आणि पुन्हा परत पाठवले। याप्रमाणे रहीम यार खान जिल्हा प्रशासनाने 16 ते 25 ऑगस्ट पर्यंत 20,540 बॅग्स बरोबर साखरेचे 28 ट्रक लोड केले आहेत।